पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरासपत्र अध्याय 8 मराठी रोमकरासपत्र अध्याय आठ पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यास आता दंडाज्ञा नाही. जो जीवनी आत्म्याचा नियम आहे त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण यांच्या नियमापासून स्वतंत्र केले. नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता परमेश्वराने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने व पापाकरिता पाठविले आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मूळ केला, यासाठी की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राविहित आचरण परिपूर्ण व्हावे. जे देह स्वभावाचे आहे ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. देहाचे चिंतन हे मरण आहे, आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहाचे चिंतन हे परमेश्वराबरोबर वैर आहे, ते परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याच्याने तसे होवत नाही. जे देहाधीन आहेत त्यांच्याने परमेश्वराला संतुष्ट करवत नाही. परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वास करतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी नीतिमत्वामुळे आत्मा जीवनमय आहे. ज्याने येशूला मेलण्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो तर ज्याने ख्रिस्ताला मेलण्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. बंधुजनो, आपण ऋणी आहो तरी देह स्वभावाप्रमाणे वर्तावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे वर्तता तर तुम्ही मराल. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे मारून टाकता तर जिवंत राहाल. परमेश्वराचे पुत्र जितक्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो ते परमेश्वर पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगी आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची लेकर आहो, आणि जर लेकर तर अर्थात वारिसी आहो, म्हणजे परमेश्वराचे वारिस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस असे आहो. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगितो, तर आपण तसे वारिस आहो. प्रकट होणारे वैभव तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. सृष्टी ही अत्यंत उत्कंठेने परमेश्वराच्या पुत्राच्या प्रकट होण्याची अपेक्षा करते. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली ती आप खुशीने नव्हे, तर ज्याने ती अशी स्वाधीन केली त्यामुळे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला परमेश्वराच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल ह्या आशेने असे झाले. आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कनत व वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्ततेची वाट पाहत असता आपल्या ठाई कनतो. आपण आशा धरल्याने तरलो. आशा तर प्राप्त झालेल्याची नसते. जे प्राप्त झाले त्याची आशा कोण करील? पण जे प्राप्त झाले नाही त्याची आशा जर आपण धरतो तर धीराने त्याची वाट पाहतो। तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो। प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासांनी आपल्यासाठी विनंती करतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो। आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते, कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले। ह्यात हेतू हा की बंधुवर्गात त्याने ज्येष्ठ असे व्हावे, ज्यास त्याने आगाऊ नेमून टाकले त्यास त्याने पाचारण केले, ज्यास पाचारण केले त्यास त्याने नीतिमान ठरविले आणि ज्यास नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरव केले। परमेश्वराचे प्रेम, परमेश्वराचे प्रेम। तर या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? परमेश्वर आपणास अनुकूळ असल्यावर आपणाला प्रतिकूळ कोण असणार? ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्याला दिले तो त्याज सहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? नीतिमान ठरविणारा परमेश्वर ठेवील काय? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठविला गेला, जो परमेश्वराच्या उजवीकडे आणि आपल्यासाठी विनंती करतो असा जो ख्रिस्त येशू तो करील काय? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही वेगळे करतील काय? असा शास्त्रलेख आहे, तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे, कापावयाच्या मेंढरासारखे आम्हास गणिले आहे। नाही नाही, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण विशेष विजयी आहो। माझी खात्री आहे की मरण, जीवन, स्वर्गदूत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्टी वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी परमेश्वराची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही।